Munizol, maneto, dieta. Poileste, burghe, porn. Urzatos, tocaza, ruizata. E toți tacer, dadle, porn. Noșiban, cazar, zamburghizato. Divitan, tacea, dadus, porn. Sucan, divitzato, seu, tacheta. Oi, odrusi, matar, porn. Urghea bonar, poi un amarun, disale sucace. Mai nu pain boiatam ca sucan oadoile, urghea mulona plea mogace. Urza toza babdari tipoto, disti porta da costace. Urghea bon somptana ductezata, disiatat mur matar bonace. Atac dorun cioloita. Ec pautat pai moci buzatoz. Toți munisul o somsara luita. Duduzatoz od ponan tumboron. Aple burghea pon visota. Visonacat amcate matar pon. Corot burghea pon arba uita. Zolman ai lo munis moron zai. Atun coslox dubauna. Noși bantu aton urotur. Te matar pon cona zucona. Dubauna burghea ponar salele. Givit matar ponar meu cena. Givit antu jaki te watam zai. Pun matar pon watam zau cena. Matar ponam canzai te paud, gubaile ek suri gota. Des matar ponam canzai te paud, poiat bijanear ni doita. Des matar ponam canzai te paud, poiat bike to rosto da coita. Urgi mai paizanti zali montos, tanca azi la paoita. Jivitan chodas dewa kar Gandhi, tuka matar pon fao zaito. Toreng burgias ponar dewa pon otta, tuka dolla acher ni alkor. Paikor tu bache fari pon meota, matar ponar kednai ugras dur. Matar ponam cha jivitan chofanto, fao zata no shivana sotur.
मोगाळ ऐकप्यानो तुमकां माये मोगाचो युकार ही आमच्या कार्यावळ सुशेगाद दनपार प्लॅनेट 104.5 FM ही कार्यावळ तुमकां लायव्ह आयकूंक मेळता ऑकलंड शारांतान न्यूझीलंडांतान. सो सगळ्यांक ऐकप्यानो जे लायव्ह ऐकता तुमकां देव बरें करूं म्हणटा आनी जे मागीर रिकॉर्डिंग ऐकतले तांकां आमी देव बरें करूं म्हणटा. तर आयज आमच्या स्टुडियोन आहा बाब पॉल जो म्हज्या बरोबर सदां कोहोस्ट करता. आयज साऊंड पळयता आमचो बाब वेन्सी आनी आमच्या स्टुडियोन आहा दोन सामके इम्पॉर्टंट गेस्ट म्हणटा ते बाब वायटस आनी बाय आर्का. सो तीन दोगांय उमेदवार कोंकणीन उलोवपी आनी लोकांक जाय की हो कार्यावळ आमी चालूच दवरलेलो कोंकणीन बरे भाशेन आमची कोंकणी उलोवन लोकांनी ऐकून उमेदीन कोंकणी उलोवची म्हणून आमी आयज वायटस आनी आर्काक ह्या आमच्या स्टुडियोन आपयल्या. म्हाका वायटसाचो उगडास आपयल्याच पाटी म्हाका ओकलणाक मेळ्ळो तेन्ना आनी थोडे लोक लॉजेता कोंकणीन उलोवपाक बट हो सारकोच म्हज्या बरोबर उमेदीन कोंकणीन उलोवंक लागलो म्हाका बरें लागलें ताजी कोंकणी बरे भाशेन म्हजी आमचीच बार्देशी कोंकणी तर म्हाका उमेद आयली कित्याक खूब जाण खूब पाटी हांव साश्टीची कोंकणी आयकतां आनी ती म्हाका बरी लागता बट बार्देशी कोंकणी आयकोनूय म्हज्या जिवाक बरें दिसलें तर बाब वायटस तूं पयलो तुका योकार आनी तूं आमकां कळून दिशी तूं गोंया हिंचतान आनी हिंच्या गांवान गांवाचो हिंच्या गांवचो
देव बरें करूं फ्रांसीस आनी पॉल म्हाका आमकां इन्विटेशन दिवं आमकां जायती उमेद आसा कोंकणीन उलोवंक हांव गांवान अल्दोनचो अल्दोना हें फामाद गांव अल्दोनान जायते आमचे तियात्रिस्त आनी कांतारिस्त सजालीन आनी आल्फ्रेड रोज आनी टिटा प्रेटो तोहले खडेगांत तियात्रिस्तांक जल्म दिलो आनी अल्दोना सेंट थॉमस इगोजेच्या सामकार एक जुंवें आसा खोर्जुंवें म्हणून आनी हांव खोर्जेचो
हो जुंवो म्हणल्यार तुका कितें फेरी लागताली कितें क्रॉस करपाक
वय वय आमी इस्कॉलाक वेताना तेन्ना फेरी ना हाली पूण वड्यांनी वतालें हांव की दोन वड्यांक जॉयन करून एक सांगोड करतालें
हावस
आनी ते सांगोड आनी ते वयर सकला म्हणजे इस्कॉलाक वेताना आनी परतून येताना आमकां ते सांगोडेन वचोंक जाले पावस गीम तें आख्खे वरसभर मजा येताली
पावसांनी मजा येताली तर
वय 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 मजा येताली आनी ते सारके शुक्रार दीस म्हापशेचो बाजार भत्ता पळय त्या आनी लोक जासुबेज आसतालो तो बट तीन चार इंच उदकाचे वयर आमचे सांगोड चलतालो
आनी तो तुका ते बाजारान वस्तू घेवन वेता तुका बी काडून बी बरे आंबे बी हाडले बॉल्सान घालताले तुमी कितें काडून
ते सांगूंक जायना
तर आनी हा बाय आरका तूं आमकां कळोवन दिशी तूं गांवान हिंची तुकाय येवकार ह्या आमच्या काडेवळीर आनी तूं सांगशी आमकां तूं गांवान हिंची
जीव बरो दीस जीव हांव कोंगोचे आनी तुमी सगळीं जाणा आमची कोंगो बीच इतली सोबीत आसा आमी गोंयकारां केन्नाच विसरूंक पावना आमचे मायभास कोंकणी आनी उलोवंक जाय
सारकें तुजे बाय तूं आतां म्हणटा कोंगोटची म्हणून तूं आतां आमचो बाब पॉल भासून कोंगोटचो तुमी वखतालीं पयलीं एकामेकाक
हांव नको आलो
ऑकलंडाक येवन मेवलो तुका
वय वय ऑकलंडाक
गांव गांव तुजो
वायटस आनी आर्का तुमकां योकार आमच्या ह्या प्रोग्रामार हांव सुशेगाद दनपाराचेर आमी सद्दां एका म्हयन्यांत हांव आनी फ्रांसीस कोत्तात आनी जेन्ना म्हाका फ्रांसिसान सांगले आमचो ह्या पावटी आहा म्हणून आमी कितें करया काय म्हणलेलो आमी आतां आमकां कोण मेळना जाल्यार कोण तुजे हांसतात म्हणलेले सायडीक आमी चल म्हणलें आर्कासून वायटस आमकां उगडो आशिल्लो आनी हांव जाणा की तूं कोंगोटचें तसोच आमचो आमचो वायटस बाब आल्दोनकार म्हणून येला तो आनी गोंयकार कोण आमच्या रेडियो प्रोग्रामार येवन एकदम शुश कोंकणी उलयता ते आमकांच न्हय कोण आयकतल्यांक बसून बरें दिसता येला तो पूण म्हाका एक सांगिला तो वायटस ते कोंगोटकार तूं आल्दोनकार तूं बोटीन वयतालो तेन्ना तुका ते वाटेक मेवले
ना ना आमचे आंटीचे थ्रू एक सोयरीक आयिल्ली आमचे एरेंज मॅरेज हांव शिकला बॉम्बे
ओके
तर हारकाय बॉम्बे मुलुंड रावता हांव बॉम्बे मालाड रावता आनी मुलुंड म्हजी आंटी रावता आनी ती आंटीन सोयरीक हाडली आमची
अच्छा तेन्ना तूं हँडसम दिसतालो
आनी आतां कितें वायट दिसता
आजुनूय हँडसम दिसता
तें हँडसम दिसता
म्हणचे म्हणून पासून वायटस आनी आर्का कितली उमेद कोंकणी उलोवपाची ती आमच्या कोंकणी ड्रामान पासून एक्टरां आनी एक्ट्रेस बट ती खबर तुमकां आमी मागीर फुडें सांगतले तर फुडें वेच्या पयली आमी
फुडें वयच्या आमचो फ्रांसीस बाब तुका कॉंग्रेच्युलेशन म्हणटा तुवें हांवें घर घेतला म्हणून आनी हांव तुका काँग्रेस करूंक ना कित्याक तुवें घर घेतला म्हणून पूण तूं आयज येला तो इतलो पयस सावन तरी पूण ह्या रेडियो प्रोग्रामांत तूं आयलो कित्याक तुका 20 अर्दे वर लागले आसले तुका ट्रॅव्हल करपाक जायते जाण आमच्या हांगा रेडियो प्रोग्राम आय मीन ह्या स्टुडिओच्या लागीं रावन बसून तिंगा टायम मेळना येवपाक ओ तिंगा कितें नाल्यार कितें आसता आनी तुका शाबाशकी म्हणटा येला तो
आनी
कोण आयकता जाल्यार कोंकणी तुमी पासून खूंय पयस रावता आसतले तुमी ताजो एक एक्झाम्पल घेवन तुमी एक्झाम्पल घेऊन येत येला तो केन्ना आमच्या रेडिओ प्रोग्रामात कोंकणी उलोयात आणि आम्ही यांगोर डिस्कस करू
आमची होशी वाढवयात म्हणून तर आम्ही पुढे वेच्या पहिले दुसऱ्या कांतार आम्ही आता ऐकूया
तुका पोडू का शेता गोड्डा तोर सदांच येऊन माका एक भेट को कित्याक तूं वयर काला जाताय काळजाक घे तुज्या गोटाय
Ulele în civit, anga sarung zai motindo. Sabek tuje awa shela, kitlet pauti khala porla. Ut mojo kobor gena muniye unanga so. Mail moji maka soteli, kazari jivitan food poteli. Zorui tine amka dogai kui poitor barabo.
Amce kuc rogot saun puta, kitya kului tai oso. Zantea ponar tuce ruta sulo, ya dedi cobor waso.
Aqua nu iau cazari dedi, muk poilo maka baileto. Bedim tu ca alberi naila, no goia fure ke na pavoto.
Khushal zale dole, burgi fulani khode, uta kotin zata alberin ved korung pasa.
Sang maka kidyak fun kelo, bekar naslolo apun adlo, kide sangong sota te sang ved zata pidya.
Di sandis ang zata zor, gormi zaun fati ka eliat for, gorta torik fen galun kore upka. Korn kornam kazan tiang jorn datta, prijna zaun pidiar zaun bair porta, ek fenani frij puro chuo zaun tornga.
Morcha velar sang tu pai maka, kidyak kotai nokre. Chod disani tuje urokna, zalya tumi matre.
Dudu asun alberin solya, zalya puri kutre. Kidyak tu so dedi oshe munta, mache puta chitre.
Daddy no dormar, ani utraci sos monica, sang maka sot asa tor tuja utrani. Tu munta frij ani fengal, e alberin kor mun adar, kitlo te bravom chitla tumi zantiani.
Tu rogot moje nu-i posco, de unde dig zata tu s-o usco. Mon moje upte corun sar kidita som zoni. Sang puta tu kite cotolo, anga sor gormi goshi son stolo.
मोचे पोरी तू काल बेरीन घातल्यार मोजा नात राणी लान आसलो तुका ओढ केलो पुता
तो माय पायचो कायदो
जाणट्या पोणार आल बेरीन घातला
जाला देखून तू जाणटो उपकार करूंक ना तो लोक म्हणपाचो वाजडो
ओडांतलो ओड पिसो ओड तोता भुरग्याचेर पाती येता तो ओडांतलो ओड पिसो ओड तोता भुरग्याचेर पाती येता तो
मोगाड आयकुपा न्हू तुमकां परत येवकार आमच्या सुशेगाद दनपार कार्यावळीर आमी आतां हें कांतार आयकलां आजिलान ओल्ड एज होमा वयर बाब पॉल तूं मातसो आमकां सांगशी आयज तुवें ही टॉपीक ही सोदून काडली पयलेंच कांतार आमी आयकलें रोज फंजाचें न्ही पयलें कांतार सॉरी रोजारियो फेर्नांडीसाचें मातारपण आनी हें दुसरें कांतार ओल्ड एज होम आजिलाचें तर हें कित्याक ही तुका आयडियर कितें आयली
फ्रांसीस बाब जेन्ना तुवें म्हाका सांगलें की आमचो रेडियो प्रोग्राम आसा म्हणून आनी म्हाका कांय टॉपीक बी उरनासले पूण हांव ऑफिसान बसलेलो तेन्ना म्हाका कितें जालें मोतीन येयलें आनी हांव चिंतलें आजिलाचें खरेंच हांव चिंता येला मेन आमचे लायफ आमचें कितें आमी धाकटे आसतात स्कॉलाक वयतात मागीर आमी स्कॉलाक वयतना आमी चिंतात की आमी कामाक वचोंक सोदतात म्हणून येयला आनी कामाक आमी वयता तेन्ना आमी मोगान पडटात काजार जातात भुरगीं जातात आनी आमचो एक टायम पावता की आमची भुरगीं काजाराचीं जातात आनी काजार जावन ती केन्नाय घरान आमच्या रावतात ना जाल्यार ती आपणाच्या न्होऱ्या बरोबर ऑर आपणाचें घर करून भायर रावतात तर आमचें कितें जाता आनी चिंतूंक पडलो येयलो तो की जोरी तर त्याच सिट्युएशनान आसले जाल्यार म्हाजें कितें जातलें येयलो तो जाणा आमची म्हाजी बायल आसा म्हणून पूण कितलो त्योप आमकां ती भुरगीं पळयतलीं आनी पळयतलीं ती पळयतलीं नाजाल्यार भुरगीं कितें करतात जेन्ना आमी चड म्हातारी जालीं जाल्यार आमकां चलोंक जायना आमची कुयदाद तिंकां घेवंक जायना जाल्यार ती आमकां कितें करतलीं काडटात आनी
आजिलान घालता पूण हे म्हणटा म्हणून आतां आमचो बाब वायट आसप आनी भायर आहा आमी आजिलाच्यो खबरो कोत्ता गोंया खूब ओल्ड एज होम्स आहा आनी न्यूझीलंडाक ओल्ड एज होम्स आहा तुमच्या गांवान बी आहा कालांगूट आनी आल्दोना बी तुमकां इनोगुड आसा ओल्ड एज होम्साचे
हय आल्दोना एक आर्जेल आसा ते बाजार अशी आमी केन्ना केन्ना धाकटेपणार थंयसर वेताले हांव हेल्प करूंक त्या म्हातारपणाक म्हातारी पळय आहा तांकां मी हांव आनी ती मेळ्ळ्या उपरांत इतली खोशी जाताली तांकां इतली उमेद येताली की थोड्यांक कोण पळोवंक पसून येनासले तांचे भुरगीं तांचे वळखीचे कोण मेळना तर तांचे बरोबर बसून आमी केन्ना उलयता पळय तेन्ना तांकां एकदम खुशाल भोगताली आनी केन्ना केन्ना ती रडोंक लागताली ती
आपणाची कितें काणी सांगून की भुरग्यांनी तांकां तिंगा दवरल्या बी म्हणून मात हे म्हणटा म्हणून बापोल तूं कितें म्हणून
एक मनशां लायक तो आतां जे म्हणटा तो आजिलान आसत तिंकां उलोवंक कोण मेळना आनी तिंकां जेन्ना तिंकां उलोवंक कोण मेळना ती एकलीन जातात एकसुरी जाता ती एकसुरपण जाता आनी म्हाका दिसता वायटस तुवें म्हाज्या गेले तियात्रान उपकार नासले तियात्रान एक तुवें डायलॉग मारलेली एकसुरपणाची उठत आसता म्हाजो उपकार नासल्या तियात्रान येयला तो एकसुरपण एक जाता आय मीन इट्स अ लोनलीनस आनी जेन्ना तूं एकलो आसल्यार तुका कोण ना जाल्यार तूं एकलोच आपणाच्या मोद्याकात फुगार जाता आनी केन्ना पिसो जावंक पावता आनी आजिलानूच रावपाची सांगपाची गरज ना आमी आमच्याच घरान आमचीच भुरगीं आमकां केन्ना पळयनात आमकांच केन्ना आमकां आदार दिना वा कितें उलयनात जाल्यार आमकां दिसता की आमी घरानूच आजिलान रावलेल्या भाशेन जाता
आनी
चड करून आतां आमच्या लागी इतली
टीव्ही इंटरनेट
टीव्ही आहा सगळीं आपआपणाच्या रुमानान एकल्याक रूम दिलेला आसता आनी एका रुमान केन्ना पळोवंक गेल्यार माय पायत आसता भितर येयला तो आनी ती मापडी कितें करतात आनी इट इज नॉट लायक आम्ही ओल्ड एज होम आमका रेस्ट म्हणून वचपाची गरज ना. आमच्या गौरवी केन्ना आमका आंजील झालेले दिसता येला. तो
घरान असताना इतलो लोक घरान असतानाच एक सुरपण घे जाता म्हणटा म्हणून ते सारखे तुझे रुमानी पासून केन्ना केन्ना आम्ही पळयले एक एक रुमान एका रुमान एक एक टीव्ही असता. सो आपण आपण सगळे रुमान बंद करून भितर असता आणि ते जाता. तुमकां तसले किने हांगा बसून पळयलां तुम्ही ते न्यूझीलंडाक बी?
वय हांव हांवें पळयलां हांगा हांगा लोक वॉट्सॅप आपल्या भुरग्यांक कोत्ता आपल्याच घरान आणि मागीर ते वॉट्सॅप पळोवन अरे बाय यो जेवणांक मागीर सोकला येतात जेवण घेवन आपल्या रुमान वेतात. आणि हे सगळे पळोवन हांव केन्ना चिंता ही कितें जालां आमचें आतां
आमचे लाईफ
किती बदल ना
आणि फुडार कसो जावपाचो.
पैसे 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 करून किती फायदो आमचो आमच्या भुरग्यांचो स्मोक आमकां मेळना
आणि आपणाच्याच घरान राहून आमकां एकसुरपण घे जाता. हे म्हणटा म्हणून ओल्ड एज होम गोंया आहा आणि हांगाय आहा. तर ते ओल्ड एज होमाचे हांगा आहा आणि गोंय आहा ताजे किती आमकां डिफरन्स आम्ही सांगची बी तुमकां हे आहा माहिती आहा?
वय हांव गोंया लिजन ऑफ मेरी आसतली आणि थंयसर हांव तांकां वसोन देवाची कांतारां देवाची कांतारां म्हणटाली आणि हांव पळयताली तांकां कोण मेळोंक येना आणि दुसरे ती आपल्या मुतानूच रावताली आख्खो दीस तांकां कोण ना तांकां पळोवंक उठोवंक तर हे सुरे लागताले सगळे तेंचे.
आणि थोडे ओल्ड एज होमांनी परिस्थिती सारखी ही जाल्ली हा. लोक पैसे दिता भुरगीं घालता आपल्या मायपायक आजिलांत आणि पोंक बसून वचना आणि दर आजिलां थोडे प्रायव्हेट असता थोडे माद्री पळयता नाजाल्यार आणि दुसऱ्या भाशेचे असता. बट तांचे आयज काल हांवें आयकले गोंयां बी एक 30,000 to 40,000 म्हयन्याचे म्हणून फीज असता आणि तू म्हणटा त्या भाशेन कोण पळोवपाक बसून तांकां थिंगा सारखो ना कित्याक कोण पळोवंकूय वचना तांकांनी तर केअर बसून करिना ती.
वय आणि हांवें पळयलां की चिटीय हांव वाचताली त्यांचे चीट उकरून आणि भितर पयशी तर US डॉलर्स कॅनडा डॉलर्स सगळे भरलेले असा पण किती फायदो कोण पैशेवय पळयना आणि मनशांकूय पळयना आणि आपलो पूत खंय असा आ माझो पूत त्या फोटवात दाखयता तो म्हजो पूत ती म्हजी धू आणि फोटोज पळोवन ती खुशाल जातात पण हे किती फायदो. हांव चिंता की आम्ही जल्मांक दिता भुरगीं आम्ही त्यांना वोट करतात त्यांना आमचे सगळे दिता आणि उपरांत ती आमकां किती दितात हे आणि ते सगळे पळोवन म्हाका खूप दुख लागले.
पण हे आता आम्ही उलयतात फकत आम्ही जे मनशां आजिलान घातलेले पण तशेंच आमची जायती भुरगीं आसात की आपणाच्या मायपायची एकदम सेवा करतात घरा रावन आयला. तो इट्स नॉट लायक हांव म्हणिना की
सगळी
तुवें म्हणला तो पूण माझ्या खास आमीक आसात ते आमी आपणाच्या मायपाय घरा दवरून सेवा करतात येला तो आणि हांव तिंगा सलाम करता आयला तो कित्याक तसलीच भुरगीं आणि चड करून कितें जाता येला तो पळोवंक गेल्यार गोवाचीच मायपायक कोण म्हणतात पोसतात पूण हांवें पळयलां की आपणा जी बायलेची पासून मायपाय आपणाच्या घरान दवरून ते बद्दल हांव तिंका सलाम करता लायक कित्याक
ते म्हणटा म्हणून काल आमगेर एकलो आयलो आनी तो आमकां सांगतालो ताज्या ताणें घर घेतलां न्हू हें बिकॉज ही एन इज वायफ वॉन्टेड तांकां बायलेक आनी ताका सेपरेट रावंक जाय आसली मायपाय आहा तांची. ताणें फकत 7 घरां सोडून आपणाक घर घेतलां तर मायपाय सद्दां चलोन वेता पुतागेर जेवता सगळें करता आनी परत चलोन आपणाच्या घरा येता 7 घरां सोडून. तो म्हणटा पयस हांव वचोंक ना म्हज्या मायपायक पळोवंक जाय हांव सगळें तांकां दिवंक जाय तें दिता तांचे सगळें इन्शुरंस भरता सगळें करता बट ती तांच्या घरान सुशेगाद आपणूच रावंक सोदता आमी आमच्या घरान सुशेगाद रावंक
सोदता. जायती जाणां आमच्या न्यूझीलंडान चड करून जायती गोरी हांवें पळयल्यान तिमी आपणाच्या घरान सेपरेट रावंक सोदता एकलींच येयला तो आनी तिंगा पळयता तेंची भुरगीं पूण सगळीं न्हय वय जेन्ना तिंगा घडो ना कित्याक आतां इतलें म्हारग जालां वस्तू आनी सगळें म्हारग जालां तिंगा पळोवंक जायना म्हणून मागीर तिंगा तें अल्टिमेटली लायक इट कम्स अप टू द ओल्ड एज. पूण फ्रांसीस भाई तूं म्हाका एक सांग ओल्ड एज आणि रिटायरमेंट विलेज होम कितें डिफरंस येला
तें पयलेच पाटी हांवें गोंय आसतना आयकल्लें कित्याक आमच्या गांवांत एकलो ब्रिटीश आयल्लो आनी तो ही खबर सांगतालो म्हण तेन्ना कोणाक कांय खबर नाहलें हांव न्युझिलंडाक आयलां तेन्ना हांवें पयलेच पाटी पळयलां ओल्ड एज होमान रिटायरमेंट विलेज म्हणल्यार कितें जाता ही कॉन्सेप्ट आतां आयकल्या की गोंया बसून कॉमर्स करूंक सोदता तर रिटायरमेंट विलेजान कितें जाता ती की आपणाचो पोटलो आसा पयसो आसा ताणें आपणाचें घर घेतलां विकतें आनी त्या रिटायरमेंट विलेजीन रावता ती ना जाल्यार भाड्याचें घेता इन द रिटायरमेंट विलेज आनी सगल्यांक तांकां कुयदाद मेवता जेवण मेवता सगळें म्हणटा बट दे ऑल्सो हॅव द इंडिपेंडन्स कित्याक आयज काल सगळ्यांक आपणाची इंडिपेंडन्स जाय यु नो आनी एज लाँग एज यू कॅन दे स्टे इन द रिटायरमेंट विलेज सो दॅट आय गेस इज द रिटायरमेंट विलेज आनी मागीर ताज्या उपरांत ओल्ड एज होमान वेता
तिंगा सेवा करपाकूय तिंगसो कोण ना जाल्यार कोण लोक हात येला तो न्हू येला तो थिंगा रिटायरमेंट विलेज
सगळें आसता रिटायरमेंट विलेज मेडिकल फेसिलिटीज डॉक्टर्स नर्सीस आमच्या घराक कुशीकूच एक ओल्डने रिटायरमेंट विलेज आयल्लें आसा आनी तिंगा हांगाच आमच्या ऑकलेंडाक कॅमल रोडार आनी तिंगा तांकां शेफ बसून त्या दिसा हांवें पयले एडवर्टायज आसलो वॉन्टिंग शेफ म्हणून म्हण हांवूय आनी कास्ताचें मरे पळोवंक गेल्यार आख्खे तांचो मेनू आसता कितें जेवण रांदपाचें कोणाक कसलें जेवण डायट्री नीड्स बट त्या भाशेन पयशे भरता ते
रिटायरमेंट विलेजीन तुका पयशे भरचे पडटा कितें येला तें रुमूय तुका मेवता तेतून विकतें घेवचें पडटा पूण ओल्ड एज होमान म्हणजे लायक तुका काडून घाल
ओल्ड एज होम म्हणल्यार बाब वायट आसा आनी आरका तुमी आतां क्रिसमस टायम आतां लागीं येवपाचो आसा आनी तुमी वेता हांवें आयकलां की तुमी रिटायरमेंट विलेजींनी वेता तुमचो ग्रूप आसा कॅरल सिंगींग बी करता ती उर्बा हाडपाक ह्या लोकांक तर तुमी हिंचोर भोंवता हिंच्या हातून वेता आनी पळयता न्ही
आमी अबावट चार या पांच रेस्ट होमान जाता रिटायरमेंट विलेजान जाता आनी पळोवंक मातशी जाल्यार ते ऑन आयदर सायड ऑफ द स्केल थोडे आसात पळय एक दोन आसात एकदम पॉश मिन्स जण एकल्याक आपआपणाचे रूम आसा किचन आसा आनी थोडे आसात पळय ते म्हाका आसा ते स्टेट फंडेड आसा तर तातूंत लोक सुबेज आसा आनी इट्स क्वायट कंजेस्टेड आनी तांकां पळोवन एकदम काहीच दुखता म्हाजे पळोवंक
आनी पॉश रिटायरमेंट विलेजीन लायक बट दॅट्स अदर थिंग हांगा पळयलां ह्या गांवांत हांवें पयल्या पाटी येवन पळयलां आमच्या इंडियेक ते हें ना कितली म्हातारी जाली दे लायक द इंडिपेंडन्स आनी म्हातारपणान या तूं म्हणटा ते पॉश रिटायरमेंट विलेजीन बसून हांवें गेल्लो आसा आनी थंय पळयलें 80-year-old bayl 90-year-old bayl गाडी खुद आपूण चलयता आमी गोंया 65 जाली मेंटली रिटायर्ड फिजिकली जालें काबार कांयच करूंक जायना बट मेंटली वन्स यू गीव अप एट 65 कोंत काबार जाता सो आमी फुडें आनी खबर करच्या पयले आमी फुडले कांतार घेवया
জলমলি দেব না আমকা মিষ্টি চড়ুক না মাইন পাইন আমকা সাবাউলি রডন পাসুন দিউক না চলতা না খালা পড়ত মন হাতা গল্লি চড়ুক না আমকা পটবর যে ওইলি आपल्या पोटाचे चिंतूंक ना थोडेच दीस फाटी हांव एका आशिलान मार्गांव बेड्डी उक म्हणून गेलोलो थोडी कांतारां मुटली तांकां मातशे हांसयली आवय मातसो खोशी जालो ती उलोवंक सोदताली आपली खबर सांगताली खबर आयकोन हांव तो टाकलो भुरगीं आसतात कसली मायक पाय घोव गो ना तोसली हे पळोवन मातसो दुखी जालो भुरगीं आसतात कसली मायक पाय घोव गो ना तोसली हे आयकोन तुवें सर दुखी जालो
सरकारान आजिला बांधल्या रावंक तुई कोण नासलेल्यानी पूण त्या आजिलांचो फायदो घेतला दुडवांकारांनी बायलां काडकोड जाता म्हूण कितें केलें भुतांनी इतली गिरेस्काय आसो माय पाय घातली आजिलांनी एक बापूय रोडटालो उमऱ्यार येवन बसतालो चुरचुरे दिसो पळयताना ताका दोग जाण पूत आसले दोगांयकूय तारवटी केले गोरकान मोत्तूच पुतांक सोडूंक ना पुतांनी बंगले बांदले पांय घेवन आजिलान गेले पुंटा जाणटो पांय ह्या बंगल्यान सोबो ना पूत आपल्या बायलांक घेवन भोंवतात आजिलाच्याच फुडल्यान वेतात म्हूण एकटोय पांयची खबर घेना पूत आपल्या बायलांक घेवन भोंवतात आजिलाच्याच फुडल्यान वेतात म्हूण एकटोय पांयची खबर घेना आसलेली माय पाय भुरग्यां सांगाताक जियेता आमकां आनी जियोंक दी देवाक आंगोड्यो कोत्ता आजिलान आसलेली माय पाय आपल्याचेर मरण धाड म्हणटा भुरग्यांनी आमकां सोडली म्हूण रडोन आपलींच दुकां पिता तूं आयक म्हजें उतर तूं कितें पूण विसर पूण आवय बापायक विसरो नाका तूं चोर पासून जाल्यार किरम्यो पासून मारल्यार आवय बापूय सोडचो ना तुका तांच्या जाणटेपणार तूं जावतांचो आदार एक सुरी ताका कोण नाका तूं जल्मलो तेन्ना तूं काय सोडलो जाल्यार सांगात कितें मोगपाचें तुका जेवण पासून ना तर उपाशी पूण दवर पूण आजिलान तांकां घाली नाका एकांतार सोपयता पूण एकांतार भेटयता माय पाय कोण सांबावता पय ताका
माय मोगाचो येवकार तुमकां सगळ्यांक की आमच्या सुशेगाद दोनपार कड्यावरील बाब पॉल हें कांतार आमी बरें आयकलां तुवें म्हणलां त्या भाशेन सालाम कोत्ता ज्या भुरग्यांक जी आपल्या माय पायक जाणटेपणारूय पळयता पळयत न्ही तर बाय आरका तूं हांगा खूब पिडेस्त लोकां बरोबर काम कोत्ता आनी काम केलां थंय पयलें तूं आमकां सांगशी हांगा कितें म्हणोन आनी कित्याक हे आतां आमचे रिटायरमेंट विलेज या ओल्ड एज होमान वेतोज लोक कितें कोत्ता आनी यु नो आय मीन हेल्थ वायज वॉट आर द थिंग्स हियर
हांव हॉस्पिटलांत काम कोत्ता आनी हांव आमचे हॉस्पिटलांचेच म्हणटा आमची म्हातारपण सगळीं तांकां कोण येयना पळोवंक थोडोच लोक येता आनी केन्ना ती मोत्ता तेन्ना तांकां फोन करून सांगूंक जाय बाबा तो गेलो हांगासान तो तांकां खूब दूख लागता आनी रडटात पूण पयलें केन्ना तांचो माय पांय हारलो कोण येवपाक तोयत नासलो आतां खाली दुकां रडयतात
कितें रडटात
आनी कितें फायदो
तर ते म्हणटा म्हणून बापोल तुवें कितें क्वेश्चन आसलो न्ही तुजो तूं कितें म्हणटालो पयलो आमच्या ब्रेकार
हय तेंच म्हणटालो की आमचे आरकाबाय हॉस्पिटलांत काम कोत्ता आनी तेका फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मेवला आसतले की आमचे हॉस्पिटल बेड हॉस्पिटलच्या बेडाचे कितली म्हातारी मनशां आसता तेन्ना थंय येयला जो कित्याक हांव तेन्ना फाटल्या दिसांनी हांव हॉस्पिटलान गेलोलो आमच्या डायगो पळोवपाक गेलो आनी तेच्या सामकाराक दोन बेडी आसल्यो आनी दोगांय म्हातारी मनशां आलेली आनी तेका कोण पळोवपाक नासलो थंय आनी ती ते ट्यूब आसले तोंडान आनी हे येयलो आनी विचारले आनी बाबा तो म्हणटा की एक म्हयनो जालो तेका ती आहा आनी तेका कोण पळोवंक येयल्यार येतात ना जाल्यार येना येयलो कित्याक जाता की तेजी भुरगीं जायत कामांक वयता आसतली बिजी आहा लायफान तोय बाबडो एक्चुअली मोन्नाच्या टायमार पावला आनी जेन्ना इतलो लेट पावता तितलो मोन्नाच्या टायमार ती भुरगीं बाबी म्हणटा आसतली आतां तेका बाबड्याक सुशेगाद लायक तेका एक कितें म्हणटा प्रायवसी पळय तयार जाता पूण आय डोंट अंडरस्टँड म्हाका कांय सजमोन आयला तो कितें आनी तें चिंतून लायक म्हाका दिसता कित्याक आमकांय तोय जातलें
तें आनी म्हणपाची गरज ना कित्याक आमच्या वायटस भावा बरोबर आमी उलयताले ब्रेकान आनी तोय आमकां एक दुसरी खबर सांगतालो एवरीथींग इज नॉट सॅड देर इज ऑल्सो द गूड ऑफ ओल्ड बींग गेटींग ओल्ड आनी ताणें एक बरो पॉयंट हाडला वयर एक न्युझिलंडाक म्हणटा म्हणून तें सगल्यांक कितें जावं भुरगीं जावं जाणटी जावं सगल्यांक आपणाचें इंडिपेंडन्स जाय आनी इंडिपेंडन्स जाय म्हणून वायटस तूं कितें म्हणटालो तांचे रिटायरमेंट विलेजीन बी कितें जाता पळय तें
वय ते मातशी एक पॉश इंटर रिटायरमेंट विलेज आनी तातूंत जोण एकल्याक आपआपणाचें इंडिपेंडन्स जाय म्हणून आनी जोण एकलो आपआपणाच्या रुमान आहा पूण फॉर सोशलायजींग तांकां एवरी फ्रायडे तांची एक पार्टी आसता आनी जोण एकल्यान आपआपणाचे पयशे घालून ड्रिंक्स घेता जेवण जेवण ऑन द मेनू आला काट मेनू आसता आनी तांच्यान ते जेवण घेवन जाय पळय ते रुच आपणाक रूच येता त्या प्रमाणे जेवण घेवं येता आनी जाय पळय ते ड्रिंक्स घेवं येता
आवय सिंगन बरें हांव सांगता मरे हांवें मातसो मेकअप घालून म्हातारा जावन हांव जॉयन जाता नेक्स्ट फ्रायडे
म्हणटा म्हणून ते दॅट इज हांवें सांगले त्या प्रमाणे ते मातशे पॉश ते पूण सगल्या लागीं तितले पयशे नात
बट म्हणटा म्हणून तें सारकें लायक द इंडिपेंडन्स पार्ट ऑफ इट एन्ड हॅवींग फन सो इवन दो दे 80-90 तर आमी खूब पळयलां 80 वर्सांची 90 वर्सांची पावल्यार हांवें पळयलां हांव अजापलो कित्याक न्युझिलंडाक आजून पासून 80 वर्सांचो मनीस गाडी चलयता रस्त्यार
तूं 80 म्हणटा आमच्या इगोजीन एक 92 वर्सांची बायल गाडी चलोवन सदां मिसाक येता
वय बट डिफरन्स कितें आमी म्हणटा पळय हांगा पळय 80-90-100 इयर्स फॉरेन म्हणटा म्हणून आमच्या पाकुरांगा इगोजीन 102 वर्सांची बायल मेल्या ओके जस्ट इन ऑगस्ट शी पास्ट अवे ती 100 पासून तिणे 100 बर्थडे आमी सेलिब्रेट केला ती गाडी चलोवन आयली 100 बर्थडेक गाडी चलोवन तर आमी हे इतलें डिफरन्स कितें आमच्या इंडियेक पळय तूं रिटायरमेंट एज कितें 60-65 आतां सो रिटायर जालो तकलेन रिटायर जालो कुडीन रिटायर जालो घरा बसलो जालें पिवंक लागलो आनी कितें होबरो किजी वाय दॅट एटिट्यूड वाय दॅट एटिट्यूड
ना म्हाका दिसता चड करून ते लायफ स्टायलाचे ती कितें जेवताना दिसतूच जेवतात आमचे भशेन रातचे 9 वरांचे जेवनात ते 5:30-6 वरांचे जेवण जाले जेवले उपरांत वॉक घेतात तेज्या उपरांत मागीर मातशी टिवी पळयतात आनी बेगीन न्हिदून वेतात बेगीन उठतात सकाळीं उठून ती सगळीं जाणटी कितलीय जावं ती एक्सरसायज करतात धावंक वेतात चलोंक जॉगींग करतात
दे हॅव सम हॉबी दे कीप देमसेल्स ऑक्युपाइड
देमसेल्स फिट
आनी ऑक्युपाइड विथ समथिंग ते म्हणणें सारकें तर आयडल मायंड इज अ डेव्हल्स वर्कशॉप तर गोंयांत आमच्या इंडियेक सगळे देवचार जाणटे जाले सगळे देवचार जाले
पूण हांव स्पेशली हांव म्हणूंक सोदतां की लायक जे आमी हांगा जायते भुरगे आसतात की आपले जे मांग पायक इंडियाक सावन न्युझिलंडाक हाडटात तांकां लायक तिमी जेल्यान एक्चुअली वीथ नेबर्स एन ऑल दोज थिंग्स करेक्ट आनी तेंची एक एज पावता हांगा 60-70-80 लायक आनी तिंगा तूं घरा हाडटा हांगा तिंकां रुमान दवरता तुवेला तूं तिंकां सोय ना ती एकली रावपाची सो दे आर ऑलरेडी तेंची मेंटेलिटी लायक मेंटली लायक दे आर ऑलरेडी लायक ओल्ड एज वुमन आहा गोंय येयला तो
ते जाता जायत बट हांव नको आमी हे म्हणटा म्हणून तूं आतां इंडियेक तर हांगा हाडटा म्हणल्या म्हणून ती खबर इंडियेक हांव जाणू आनी एक फॅमिलीची स्टोरी ती इंडियेक आसा म्हणून तांची इंडिपेंडन्स ती आपले बोमायची ती भाशेन की ट्रॅव्हल जावंक जाय टॅक्सीन की ट्रॅव्हल रिक्षान की जाणो हांगा आयली कांय खबर ना भाशेन खे वचपाचे कितें करपाचे आनी हेच आमच्या सुसेगाद दोनपार कार्यावळीच हांवें आयकल्ले दॅट एनजीओ देर इज वन एनजीओ युअर हू इज फायटींग फॉर ऑल द पेरंट्स आनी हांव आयकोन वचप की म्हणटा म्हणून आरका बाई म्हणटाले की आपणाच्या माय पायक हांगा हाडटा तांकां म्हणजे कोणें पयलें हाडलेली न्ही आपणाच्या मायपायक रुमान दवरता तांकां गव्हर्मेंटाचे पयशे मेळटा ते आपणाच्या बोल्सान घालता मायपायक दिनासतना तो हल्ली पासून खबरो आयकले आमी
आनी जे आमचो व्हायटस म्हणटालो जो तो प्रोग्राम कोण करता तो सॉल इंडिपेंडन्स डे आनी ते सोरोप येता आमी व्हडें व्हडले लायक दे ऑर्गनायजींग आतां शाबाशकी दिता त्या मनशाक जो कोण तो सगळ्यांक एंगटॅक करता आनी म्हाका दिसता आमच्या सुशिला पिंटोय कितें जाल्यार
एका ओल्ड एज
ग्रुप
सो शी डज समथींग फॉर सच पीपल बिकॉज ओल्लीत मनशां आमकां उर्बा दिता की आमच्या दुसऱ्या जाणट्या मनशांक की जिवपाक येला फुडें येला तो इट्स नॉट लायक देर आर फ्यू पीपल सोडून दिता म्हणून बट देर आर ऑल्सो फ्यू पीपल इन दीस वर्ल्ड लायक हांव संवसारांत म्हणटा कित्याक हांव न्युझिलंडाचे उलयना की संवसारांत की व्हडल्या म्हाताऱ्या मनशां जी सेवा करपाक आसा दिला तो कित्याक ती जाणा दिला की आपली भुरगीं एकदम बिझी आसतात आनी ही इतलें बिझी जावन सुशिला बसून बिझी जावन बसून तें पासून फुडें सोदता नॉट ओन्ली सुशिला म्हाका दिसता तूं आतां कोण तो क्रायस्ट किंगान कोत्ता तो पासून कोण येयला ना कितें तेजें
ब्रायन चनावटी
ताका पासून हांव शाबाश कितें कित्याक तोय फुडें सोदता आनी ओल्ले मनशांक तो आय मीन
सेवा
करपाक येला तो आनी हांव देवा लागीं मागता की तेज्या भाशेन आमी आमच्या आमच्या समाजान तोले जायते मनीस आसत येयला तो आनी ना जाल्यार फुडें सोरात आनी
ह्या पॉयंटार पयलो हाडला तो कित्याक तूं म्हणटा ते सारकें आतां इंडियेक हांगा आयल्या माय पाय तांची तांकां कांय करपाक तांकां खबर ना कितें करपाक आनी कितें करपाक तें सो तेन्ना ती हे ग्रूप आहा पळय ते तांकां हे कोत्ता सो दे ऑल्सो यु नो हेल्प वीथ डुईंग किपींग देम सेल्व बिझी अँड स्टाफ लायक दॅट सो दॅट ते बसून बरे हा बट म्हणटा म्हणून कमींग बॅक टू द टॉपीक अबाउट इंडिपेंडन्स आनी द मायंड सेट हे सारकें आतां बाब वायटसान म्हणलां ते मायंड सेट आसूंक जाय आनी हांव म्हणिना की इंडियेक सगळेच 65 जातच रिटायर जाता म्हजे फ्रेंड आहा रिटायर जाल्लो आहा ही इज 80 संवसार भोंवता तो सगळ्याक येता घरा सगळे वायटस म्हणटा त्या प्रमाणे अँड ही इज फ्रॉम इंडिया इज नॉट दॅट इज बीन टू सम फॉरन कंट्री ना बट 65 जालो की नेक्स्ट डे ताणें काम कॉमेस केलें आपणाचें गार्डन कोत्तालो गो टू द बीच फॉर वॉक्स आनी व्हडलें काम केलें ताणें तो वचोन बीच साफ कोरी आपणाक पयलो म्हणूंक लागलो कांय काम ना कितें कोत्तलो आपणूच उठलो काडून मिरामार बीचीर गेलो बीच साफ करूंक लागलो
फ्रांसीस हांव 65 जालो ना हांव किवी सेवर घेतलो आनी गोंयांत वयतलो
किवीच घेवन वच गोंयांत किवी गोंयांत कॉमेस करया तर ह्याच पॉयंटार आमी एक आमी हांसता म्हणून ह्याच पॉयंटार एक बरें मातशें कितें हांसचें कांतार घेवया तर बाब वेन्सी आमचे नेक्स्ट कांतार तूं कॉमेस कर
बॉम्बे से हम लोग गोवा आया गोवा तुम्हारा मन को बाया आमी गोंडी तुम गाजाणा जाऊ जाय तोर बारीक दोळे करून पोया वयर सकल माची नदर लाया आनी गोंयकारानु जागे जाया आनी फुडल्या इलेक्शनाक दादल्या बायलां न्हय वोट तुमचो आमकां दिया पयलो म्हजे मोगान आसलो नरेंद्र मोदी म्हजे मोगान तोच आसलो गोंया येवच्या आदी कोत्ता म्हणटालो मुझसे सादी पोटाक पासून म्हज्या ताणें घातलेली मोदी गरिबांचे ताणें करून सोडल्या बरबादी आर एस एस तो आसा रे बेदी हिंदू जा म्हूण तोरसा दातान दिली येदी आनी मुन्ना व्हरोन म्हज्यो सगळ्यो वस्तू सोदी
झालो मोदी आमचे इंडियेक पोळी काय बोरी तो कोट्टा नवला पूण ताणे केलेले एक एक नवल गोंयकारांक बरें कवला गोरीब मारगायेच्या उज्या जळटा गोरीबाचे पोळी नशीब धांवला फोकोत गिरेस्तांक वयर काडूंक मोदी नेटान पोयात मारता पावला पयलो मोदी आमकां लागलो रे टेस्टी सगळ्यां सवाय कोत्ता म्हणून दास घातली बेस्टी फोट मारपाची ताका सुय आसता नुस्ती इंडिये गाता ताणें आळी जी आसती रांदपाच्या वस्तूचे लायली जी एस टी रेस्टॉरंटान जेवन बिलार फारीक कर जी एस टी डबल डबल फारीक कर जी एस टी जी एस टीन गरीबाची सोडली मरे काश्टी एक दीस भोवन आमी डेली पावली तुय सोर मेवलो तुमचो पारेकार बाई हांगा कितें कोत्ता म्हणोक लागलो इंदेक आपलो सरकार नरेंद्र मोदी पावरान येतो ताका केलो डिफेन्स मिनिस्टर पूण डिफेन्स सोडून बाई गोंयांत आयलो कित्याक तें तुमी आयकात मुखार सतरा सिटां गोंयच्या लोकांक दिल्ली पुंडलीच्यान येवन बायन रोडी काली काँग्रेसीच्या रेड्याच्या नाकान दोरी लोटली आनी पारेकार बायन दोरी आपल्या हातान दवरली कारा मंत्र्याची ताणें फायल वयर काडली एक एक काँग्रेस आमदारांची विकेट पडली ये वाटेन कोंबळाची जोळी बाईन बोलली की गोंयची पोरसां आ करून पळोवंक ताका उरली गाडी फू गोंयां कितें घडटा तें सोसपाचें न्हू रे सोसपाचें न्हू गोंयां कितें घडटा तें सोसपाचें न्हू रे सोसपाचें न्हू फू बाई फू फू गाडी फू
मोगाड आयकोपान तुमकां परत येवकार आमचे सहयात दनपार काळेवळीर तर आतांच आमी ब्रेकान खबर कोत्ताले आमचे मातारपणार मातारपणान मागीर आजिलांत आनी मागीर आश्रमा वयर कितें कितें करचें आनी ब्रेकान बाब वायटासान एक बरो पॉयंट हाडला वयर एवरीथींग बॉयल्स डावन टू इट बींग अ कल्चरल शॉक एन्ड हाव प्रिपेर्ड ओ अनप्रिपेर्ड वी आर बट ही आतां तर आमी टॉपीक काबार कोत्ता की यू नो आय मीन वी ऑल नो वॉट इज अ थिंग वी नो वॉट इज द रायट थिंग टू डू वॉट इज नॉट द रायट थिंग टू डू इट्स ऑल विद इन आवर ओन कॉन्शियस एंड आवर सेल्फ नशिबान
कितें बरयलां तेंच जातलें
हय तेंच जातलें मात
फुडें वायटसाच्या घरा
वायटसाचे फर्स्ट फ्लोर आहा बेसमेंट आहा तुका बेसमेंट दिता चल
मोस्ट वेलकम एनीवे
तर तें म्हणटा म्हणून आतां होशेची खबर म्हणल्यार तुमकां सगळ्यांक आमचो ईमेल आयला आसतलो बाब पॉल वायटा सारका कोत्ता म्हणून तर आमी आमच्या 19th ऑफ ऑक्टोबरार ऑकलंड शारान फ्रीमॅन्स बे हॉलान तियात्र जावपाचो आहा तियात्राचें नांव जावन आहा बाब पॉल
मोगाची बोशी
आनी ही तियात्र दर आमी यु नो कोत्ता तुमच्या मुखार हाडून दवरता दाखोवपाक की आमचे गोंयान दीस आर्ट फॉर्म तियात्र म्हणल्यार एक आर्ट फॉर्म गोंयचो आनी इट्स अ युनीक आर्ट फॉर्म आनी आमकां खूब लोक आमकां सांगता तुमी ह्या हॉलान कित्याक करिना त्या हॉलान कित्याक करिना उपकार आमचो कारण करपाक बिकॉज वी वॉन्ट टू कंटिन्यू विथ दॅट आर्ट फॉर्म आनी म्हणटलोय जाल्यार आमकां त्या भाशेचो ती भाशेची माची म्हणजे त्या भाशेची स्टेज मेळना सो गोंयची ती स्टायल तीन पोड्ड्यांचेर काणी आख्खी दाखोवपाची येस लोक म्हणटा यू शूड मूव विथ द टायम्स येस वी हॅव टू थिंक अबावट इट वी वील थिंक अबावट इट त्या प्रमाणे आमी फुडें वेतले बट सद्याक आमचो मेन एम म्हणटा तो आमी तरणाट्यांक फुडें काडपाचो बाब पोलाचो हो सदांच होशीच तो की आमी तरणाट्यांक धाकट्या भुरग्यांक फुडें काडपाक कोंकणी उलोवपाक आनी ती उमेद आनी आमची मायभास सगळ्यांक दिवपाक म्हणून. तर बाब पॉल येत्यात हाडटेले ग्रुपाक नाव दवरलां बाब पॉलान एक बरें
तें नाव एक ऑकलँड कोंकणी एक्टर्स म्हणून तो हांवें बरयला जायत पूण म्हाजे 15-16 एक्टर्स आसात तिचो सगळे वावतात ते तियात्र फुड्यां घालपाक तुमच्या लोकां मुखार येला तो आनी बरो करपाक गेला तो.
द गुड पार्ट अबाउट द नेम इज दॅट इट सेज ऑकलँड कोंकणी एक्टर्स म्हणल्यार आमी सुबेज स्ट्रेस दिता कोंकणी भाषेचेर आनी एक्टर्स खूब दुसऱ्या दुसऱ्या गांवांचे गोंयकार आहा मँगलोरचे आहा कारवारचे आहा आनी दुसरे कोण आमच्या मदें कोंकणी उलोवपी जॉयन जावंक सोदता मोर देन वेलकम.
आनी जो कोण पोवपाचे मनीस येता ते वयल्यान इज नॉट ओनली फ्रॉम गोवा ऑर मँगलोर सम भायले मनीस येतात पोवपाक गेला कित्याक ते आमकां दाखयतात की आमच्या कोंकणीचो वालोर येला तो.
करेक्ट. आमी आतां दर वर्सा इतिहास घालीत की फुडें हाडीत आहा पूण आमचो खर्च वाडत वेता ती एक दॅट इज वन थींग वी कॅनॉट अवॉयड दॅट इन्फ्लेशन की कितें म्हणो लोक यु नो द एक्सपेन्सीस एवरी इयर कीप ऑन गोईंग अप. ज्या लास्ट इयर आमी हॉलाक बोलले पयशे इट्स नॉट द सेम एज दीस इयर ते हॉल आमी स्पॉन्सर आय मीन घेता ते हायर करता तांचो खर्चो आहा कोदेली घालपाचो खर्चो आसता बँड मागीर आमचे साऊंड सिस्टम तो सगळो खर्चो आसता. तर बाब पॉल आमी टिकेटी विकता तू कितें स्पॉन्सर्स बी कित्याक घेवंक सोदिना की तुज्या नोदरेन स्पॉन्सर म्हणल्यार कितें आनी कोण
पळय म्हाज्या हांव म्हणटा स्पॉन्सरशीप म्हणजे कितें म्हाका बरें लागुना कोणाक शिन वचपाक आनी स्पॉन्सरशीप मागपाक हें कालजांसान येवंक जाय कित्याक हांव कोत्ता फकत कोंकणी लँग्वेजीक लागून हांव कितें चार कोदिली घालून लोकांक नाचयना आनी जॉन दिना हांव तुमची आमची मायभास कोंकणी तुमच्या मुखार हाडटा कित्याक तुमी आयकात सोजमत आनी जाता जाल्यार तुमी घरा वचून उलोयात आनी थंयच आमची कोंकणी भास ही फुडें वयतली ना जाल्यार ती कोंकणी भास थिंगाच काबार जातली येयला तो. आनी दुसरें म्हणलें स्पॉन्सरशीप कितें लोक जरी तर आमच्यो टिकेटी काडून तुमीच येयल्यार आमकां तो व्हडलो स्पॉन्सरशीप येयला तो. आनी जरी तर आमच्या हॉल मातशें बोवलेलें दिसता म्हाज्या एक्टरांक पासून उर्बा येता की एक्टींग बरें करपाक म्हाजे एक्टर म्हाजे कडेन केन्नाच पयशे मागूना पूण तरी पूण ते बाबडे आपणाचें फ्यूल उजार
करून
प्रॅक्टीसीक येतात आपलो फ्रांसीस बाब पाकुरांक आसान येता आमचो आग्नेलँड डायगो मँगरीसान येतात प्रॅक्टीसीक केल्या तो फ्यूल वाडत गेला सगळें वाडत गेला पूण हांवें केन्ना टिकेटीचे वाडूंक ना कित्याक हांव जाणा आमच्या कम्युनिटीन आमच्या लोकांक जायना म्हणून मोडपाक गेला ताका लागून तेंच दवरला. आनी ह्या पाटी म्हाका ऑकलँड कौन्सिलान म्हाका सिटी कौन्सिलान आदार दिला आनी हांव तिंका एकदम शाबासकी म्हणटा कित्याक हांव पयल्याच फावट तेंच्या सामकाराक गेलो म्हणलें आनी तेमी म्हाका कांय म्हणनासतना दिले आदार पूण तेमी दिलो म्हाका कित्याक म्हाका म्हणटाले तेमी तूं एका ग्रूप कित्याक करिना तुज्या ग्रुपान कित्याक वचना तुका आमी सुबेज दितले न्हू पयशे
रेजिस्टर
रेजिस्टर. हांवें म्हणलें हांव नको की हांव फुडल्या वर्सा करतलो की ना म्हणून पयलो ह्या वर्साचे आमी चितया आनी फुडल्याचे फुडलें वचून आनी आमकां जितें मेवता तितलेंच पुरो आमकां कित्याक सुबेज घेतल्यार सुबेज आमकां आसनाका.
तुज्या दोळ्यांनी तुज्या नोदरेन आमचे सगळे की व्हडले स्पॉन्सर जावन आसा पब्लीक जो हांव देव बरें करूं म्हणटा खूब लोकांनी आमकां म्हाका पर्सनली टॅक्स्ट केला बाबा वायट सारकांनी आमचे दुसरे एक्टर आहा तांकांय टॅक्स्ट करून टिकेटी मागल्या म्हणून तुमकां सांगचें म्हणून फकत आमचे ते फस्ट फ्रंट रोज खूब लोकांनी म्हाका इंचारलां अरे तुमचे फुडले रो आमकां कित्याक मेळना वय त्यो टिकेटी सगल्यो होपल्यो आमी 3 महिने पयले लोकांक कळोवन सांगलेले की ती आतां आहा म्हणून लोकांनी पयलेंच आमकां सांगून दवरलां पळय म्हाका कितलेय कितें जावं पयशे म्हाका उमेद ती पोवपाक तुमी इतलो कोश्ट कोत्ता म्हणून आनी ताका लागून आमी ह्यो टिकेटी घेता एन्ड सो त्यो पयल्योच गेल्यो आतां उरल्या आमचे कडेन टिकेटी आहा ना न्ही सगळ्यांक येवन पोवंक बसोंक सगळ्यांक मेवतलें. तर हे वेळ करिनाका एक्टरांक मेसेज धाडा नाल्यार फोन करात आनी तुमच्यो टिकेटी घेवया सो दॅट वे यॉल आर ऑल्सो स्पॉन्सरींग अज इनडिरेक्टली सो यॉल एज द पब्लीक आर आर बिगस्ट स्पॉन्सर्स. तर बाब पॉल तू आनी खूब लोकांक आनी म्हणलेले आहा थोडो लोक येता उमेदीन येता कित्याक तांकां आतां ह्या वर्सा हांव आमचे फ्रेंडांक कोण मराठी उलयता तांकां इनवायट केले ते येता आनी थोडे जाण आहा तांकां कोंकणी कॉमन आहा बट ते पोवंक सोदता आमचो तियात्र कहो जाता गोंयचो तियात्र कहो जाता सो दे वील बी अ ट्रान्सलेशन दे वील बी अ सिनॉप्सिस इन इंग्लीश टू मेक इट इजियर फॉर पीपल हू डू नॉट अंडरस्टँड कोंकणी फ्लुएंटली टू अंडरस्टँड बट द पॉइंट इज येस काम तेंको दी आमकां आमची उमेद वाडोया आमकां बरें दिसता हॉल भरलेले आहा तें सो ना एक्टींग करपाक कोदेलींक एक्टींग आमी स म्हयने जाता आमी कोदेली एम्टी कोदेली आहात तांचे मुखार प्रॅक्टीस करून एक्टींग करता बट एट फायनल 19th October आपके तियात्रान हें करूंक सोदता तूं कितें कितें तुजी आउटलायन स्टोरी सांगूंक सोदता की यू वॉन्ट कीप इट सस्पेन्स
19th October
येवन पळोवन सस्पेन्स पळय कितें पळय तें पूण हांव देव बरें करूं म्हणटा आयज आमच्या स्टुडियोन बाब वायटस बाय आर्का तुमी येवन आमकां कोंकणी उलोवन तेंको दिलो आनी उर्बा वाडयली आमची बरें दिसलें आयकोन तुमी गोंयकारांक कोंगोटची आल्दोनची आल्दोना म्हणल्यार पयल्याच पाटी म्हाका आयकोलें तेन्ना फेमस म्हणल्यार केळी न्ही आल्दोनची केळी आनी
मोयणीची
आल्दोनची ताल्ली मरे
वय वय शामाय माय 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 आली ती गेल्या वर्सा
वय आल्दोना एक्चुली इट्स म्हणलेलें तें अल्फ्रेड रोज आनी तो नियो सिंगर थंय आहा बेनेडी आल्दोना तेजे कांतारां सारकी one of the best songs right currently actually Benedi Aldona ella the famous singer ella
and Sozalini Aldona is ekdam famous famous the director ella to
ani maji asu kay no
girlfriend hi Aldon cha halle
so hope to see you all on that
wait wait thank you white sana dio bore korun ga bye
ani
thank you Vensi ku tane bare bashan amche kantaran galun sagale korun बरे भाशेन हो कार्यावळ सोबयलो तुमकां देव बरें करूं म्हणटा आयकोपयानो आनी आयकोतालोकूय सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा बरे भाशेन आमचो हो कार्यावळ आमकां कॉल करात आमकां मॅसेज धाडा आमकां सांगात की हो कार्यावळ कहो आमचो तुमकां बरो लागता आमी फुडाराक कितें करूंक जाय तें आनी कहो हो कार्यावळ फुडें व्हरचो वेच्या पयली बाब वायटस तुका कितें सांगूंक जाय आमचो कार्यावळी वरवीं कितें
ना देव बरें करून आमकां आपयलें ताका लागून आनी हांव हें म्हणूंक सोदतां की आयकोता तांगतन कोण आल्दनकर आसा जाल्यार तो आमी एक ग्रूप करून केन्नाय आमच्यान सोशलायज करूं येता सो आल्दनचो कोण आसा जाल्यार म्हाका कॉन्टेक्ट करूं येता
बरो हो घेतलो म्हणून ते ओके एनी वेज वेच्या पयली सगळ्यांक तुमकां देव बरें करूं म्हणटा आयकोपाय तुमी विसर नाका सांगा लोकांक हो प्रोग्राम तुमी लायव्ह आयकला काबार जालो ना यू कॅन इवन लिसन टू इट पॉडकास्ट रिकॉर्डेड सो जस्ट गो टू आर वेबसायट अँड ऑर टू आर फेसबूक पेज सुसायकर दोनपार अँड क्लिक ऑन द लिंक अँड यू कॅन हियर दीस प्रोग्राम रिकॉर्डेड एट अ लेटर टायम सो एनी वेज सगळ्यांक तुमकां देव बरें करूं म्हणटा भायर बरें वत आहा बरो हें जालां तर आतां आमी विसर नाका मोस्ट इम्पॉर्टंट हिच्या पयली आयज वन हाफ अवर नाल्यार फाल्यां मिसाक सगळें चड बेगीन पावतली वेच्या पयली आमी आतां एक कांतार आयकून सगळ्यांक तुमकां देव बरें करूं म्हणटा बरो दीस आवड येता
देव बरें
सोयरी केलो सोगली चेडवां भोगताय फुगासांव आनी सोयरी केलो चेडे पिवन काडटाय पिकासांव
म्हज्या कोण्याक लागून म्हाका मान्नी संवसार
पात्री पासून भियेता ती काको रुकूम सार कित्याक जावन आसा व्हडलो देवचार
कितें
अशें हांव म्हणना लोक म्हणटा
म्हज्या कोण्याक लागून म्हाका मान्नी संवसार
पासून भियेता ती काको रुकूं सार कित्याक हो जावन आसा व्हडलो देवचार
हांवेन सोयरी करून चेडवां येरपाक गेली कितल्या गरीब चेडवांक हांवेन गिरेस्तांक दिली
तोन्ने चेडवां कोरोन मात्र्या को काजार केली ते मात्रे चोड्डे मेले आनी चेडवां राण जाली
सोयरी केल्ली सारकी दिसता पारव्याची जोडी चेडवां मुरी बांगाराची शीर जोताय थोडी
सोरो पिवन चेडे चेडवांची घालताय मोडी इन सोयरी केलो चेडवां